हेलो हेलो, हाँ गुरुबुलेश्वर बोलता है सर, मी विशाल बोलतोय परांजपे अभिरुचीमधून. मागे तुम्ही एन्क्वायरी केली होती ना सर खर्च संदर्भात, त्यासाठी मी फोन केला. आहे सर रिक्वायरमेंट तुमची? हा बर, आता नाही रिक्वायरमेंट नाही का तुमची आता? बर, कधी कॉल करू मग तुम्हाला साधारण? ओके, मग मी नेक्स्ट मंथ मध्ये कॉल करतोय सर तुम्हाला.